हृदि प्रविश्य भासमानमेकमक्षरं सदा सदापि संतमात्मरूप अच्युतं विमुन्दिदं अमात्रमोमिति प्रचंड मंत्रनादमीश्वरं शिवं भवं विभुं भजे भवच्छिदं सदा जटांतरे विहारि वारि सोमखंड मंडितं त्रिनेत्रमीशमंबुजाक्ष नेत्र पुष्प पूजितं स्फुरंतमेकमंतरे सदाहमित्यनामयं भवे भवे सुभावये ममांतरे सदा शिवेति नित्यमक्षरद्वयं सुचिन्तये सदा शिवं भजे भयापहं भवं भवान्तकं विभुं परेण्यमच्युत प्रियं समाधिमन् नमानसं पदं परात्मभावदं विभावये सदा शिवं प्रपञ्चनाशकाहलं प्रदोषकागतांडवं चिदंबरे नटन्तमात्मबोधरूपमीश्वरं दिगंबरं ममांतरे सुभावये महेश्वरं शिवं 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 सदा तमोतु सदा शिवः काल 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 शून्य काल कंठमीश्वरं कृतांत कांतकं हरं सदा विभांतमक्षरं यमेव भांतमीदृशं जगन्ति भांति संततं तमेव चिन्तये सदा ममांतरे सदा शिवं पदं यस्य संततं विहंगवाहनाचितं विलास्य लास्य पेशल सदा समेतियं शिवा विशाल फाल लोचनं विचार चारु लोचनं विनम्र वृंद गोचरं विभावये सदा शिवं पिबन्त सदा त्रिलोकनाशकं दले धृतं विभूषणं विभोरिदं तु भूषणं शशांक शेखरं प्रभुं श्मशान भूति भूषितं विभावये सदा शिवं सशंकमोतु शंकरः सदाशिवाष्टकं परं शिवप्रसादकं नृणां पठन्ति ये स्तवं नरा शिवं सुविन्दते सदा सदा शिवो भवापहः सदा च तस्य संततं हृदि प्रकाशमेष्यतीति चित्रमत्र किं ब्रुवेत्।